नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी मैथिली जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. सामूहिक निर्धारातून होतं परिवर्तन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. मन की बातमध्ये केला पाटोदा ग्रामपंचायतीच्या कार्याचा गौरव. देशवासियांनी बौद्ध स्थळांना भेट देण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. प्रतिभावंत विद्यार्थी घडवण्याची जबाबदारी विद्यापीठांची, सरन्यायाधीश भूषण गवई. आणि पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारच्या चहापानावर महाविकास आघाडीचा बहिष्कार. आता सविस्तर बातम्या. लहान लहान सवयी जेव्हा सामूहिक निर्धाराचं रूप घेतात तेव्हा फार मोठं परिवर्तन घडणं निश्चित असतं असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या 123 भागात आज ते बोलत होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पाटोदा गावानं स्वच्छतेसाठी राबवलेल्या विविध उपाययोजनांचा त्यांनी या संदर्भात गौरवपूर्ण उल्लेख केला. ते म्हणाले,
महाराष्ट्र के एक गांव ने भी बड़ी शानदार मिसाल पेश की है. छत्रपति संभाजीनगर जिले की ग्राम पंचायत है पाटोदा. ये कार्बन न्यूट्रल गांव पंचायत है. इस गांव में कोई अपने घर के बाहर कचरा नहीं फेंकता. हर घर से कचरा इकट्ठा करने की पूरी व्यवस्था है. यहां गंदे पानी का ट्रीटमेंट भी होता है. बिना साफ किए कोई पानी नदी में नहीं जाता. यहां उपलों से अंतिम संस्कार होता है और उस राख से दिवंगत के नाम पर पौधा लगाया जाता है. इस गाँव में साफ सफाई भी देखते ही बनती है. छोटी छोटी आदतें हैं, जब सामूहिक संकल्प बन जाती है तो बड़ा बदलाव तय हो जाता है.
लोकसहभागाच्या ताकदीच्या बळावर मोठमोठ्या संकटांचा सामना करता येऊ शकतो हे आणीबाणीच्या काळानं दाखवून दिल्याचं मोदी यावेळी म्हणाले. आणीबाणी लादण्याच्या घटनेला 50 पूर्ण झाल्यानिमित्त देशात संविधान हत्या दिवस पाळला गेला त्याबद्दल ते बोलत होते. यासंदर्भात मोरारजी देसाई आणि अटल बिहारी वाजपेयी या माजी पंतप्रधानांनी आणीबाणीच्या निषेधात केलेल्या भाषणाचा अंशही त्यांनी श्रोत्यांना ऐकवला. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त यावर्षी विशाखापट्टणम इथं झालेल्या मुख्य कार्यक्रमासह देश आणि परदेशात विविध ठिकाणी झालेल्या अभिनव उपक्रमांचा तसंच त्यातल्या अभूतपूर्व लोकसहभागाचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला. जगातल्या मोठमोठ्या शहरांमध्ये झालेल्या योग दिन सोहळ्याच्या छायाचित्रांमध्ये शांतता, स्थैर्य आणि संतुलनाचं दर्शन घडल्याचं मत त्यांनी मांडलं. भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष विविध देशातल्या जनतेच्या दर्शनासाठी पाठवण्यात आले असून त्याकरता व्हिएतनाम, थायलंड आणि मंगोलिया इथल्या नागरिकांनी आभाराचे संदेश आपल्याला पाठवले असल्याचं त्यांनी सांगितलं. सर्वांनी आपापल्या राज्यातल्या बौद्ध स्थळांना भेट द्यावी असं आवाहन त्यांनी केलं. दीर्घ काळानंतर सुरू झालेली कैलास मानसरोवर यात्रा, जुलैमध्ये सुरू होणारी अमरनाथ यात्रा, आगामी श्रावण महिना भगवान जगन्नाथ रथयात्रा याचा त्यांनी भक्तिभावाने उल्लेख केला. या यात्रांमध्ये सहभागी होणारे भाविक म्हणजे एक भारत श्रेष्ठ भारत भावनेचं प्रतिबिंब असल्याचं ते म्हणाले. या यात्रांमध्ये सहभागी होणाऱ्या यात्रेकरूंना त्यांनी शुभेच्छाही दिल्या. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात उतरलेले पहिले भारतीय ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्यासोबत झालेल्या संवादाविषयी देखील पंतप्रधानांनी श्रोत्यांना सांगितलं. येत्या 1 जुलैला येणाऱ्या डॉक्टर आणि सनदी लेखापाल दिनानिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव होणार असल्याचा उल्लेख करत मोदी यांनी त्यांना शुभेच्छाही दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाटोदा गावातील आदर्श उपक्रमाची माहिती आपल्या मन की बात मधून दिली आणि गावाचा गौरव केल्याबद्दल गावच्या सरपंच जयश्री किशोर दिवेकर यांनी त्यांचे आभार मानले. त्या म्हणाल्या,
सर्वप्रथम मोदी सरकार यांचं खूप खूप धन्यवाद आमच्या गावाचं कौतुक केल्याबद्दल. गावामध्ये आमच्या लोकसहभागामुळे आज आमचं गाव हे मोठ्या लेवलला गेलेलं आहे. आमच्या गावामध्ये महिलांना सगळ्यात जास्त सुविधा अवेलेबल केलेल्या आहे.
गावचे उपसरपंच कपिंद्र पेरे पाटील यांनी त्यांच्या गावातील लोकसहभागामुळेच त्यांच्या गावाचा मन की बात मध्ये समावेश होऊ शकल्याचे नमूद केले. ते म्हणाले,
आज आमच्या 3 पिढ्यापासून गावाच्या विकासासाठी लोक जात आहेत. आजी माझी अशा आधीचेही गावातले ज्येष्ठ वयवृद्ध यांनी जे काम केलं आणि त्या कामातून आम्ही पुढे गावाचं नाव नेण्याचा प्रयत्न केला. त्या प्रयत्नातून आज मन की बात मध्ये आमचं नाव आलं. पण येणाऱ्या ज्या पिढी आमच्या पुढच्या, का आपण जर एकत्र असलो, सगळ्याचे विचार विनिमय सारखे असले, तर गावाचं नाव हे जगाच्या पातळीवर सुद्धा आपण नेऊ शकतो.
नागपूर इथल्या महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून यापुढील काळात उत्तम शैक्षणिक कामगिरी बजावण्यासह विधी क्षेत्रासाठी प्रतिभावंत विद्यार्थी घडवण्याची जबाबदारी विद्यापीठांची आहे असं प्रतिपादन सरन्यायाधीश आणि या विद्यापीठाचे कुलपती भूषण गवई यांनी आज केलं. त्यांच्या हस्ते विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. सर्वांचा सहभाग व समर्पणातून निर्माण झालेल्या या विद्यापीठानं आपल्या गुणवत्तेच्या माध्यमातून जागतिक स्तरावर ओळख निर्माण करावी असंही त्यांनी नमूद केलं. छत्रपती संभाजीनगर इथं राष्ट्रीय विधी विद्यापीठ उभारणीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला असून मुंबई विद्यापीठाच्या उभारणीसाठी जागेची निवड करण्यात आली आहे अशी माहिती यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. येत्या काळात ही तीनही विद्यापीठं पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित झालेली असतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
गैरव्यवहार, मराठीवर अन्याय, हिंदीची सक्ती, शक्तीपीठ महामार्गाला विरोध इत्यादी मुद्द्यांवर राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप महाविकास आघाडीनं केला आहे. या मुद्द्यांवर राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज सरकारनं ठेवलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची घोषणा महाविकास आघाडीनं केली. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची बैठक आज मुंबईत झाली, त्यानंतर विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेसचे विजय वडेट्टीवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका अंबादास दानवे यांनी केली आणि हे सर्व मुद्दे विधिमंडळात उपस्थित करणार असल्याचं नमूद केलं. राज्यातली वाढती गुन्हेगारी, भ्रष्टाचाराच्या आरोपांवर मुख्यमंत्री का गप्पा आहेत, युती धर्मामुळे त्यांनी मौन बाळगलं आहे का असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. विजय वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी, बेरोजगारी या मुद्द्यावरून सरकारला लक्ष केलं. तर मतांच्या राजकारणासाठी मराठी माणसाचा, मराठी भाषेचा बळी सरकार देत असल्याची टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली. अशा सरकारसोबत चहापानाला जाणं योग्य नाही, त्यामुळे चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय महाविकास आघाडीनं घेतल्याचा पुनरुच्चार या नेत्यांनी केला. छत्रपती संभाजीनगर महापालिका आणि पोलीस प्रशासनानं जालना मार्गावरील अतिक्रमण काढण्याची मोहीम आज चौथ्या दिवशीही सुरू होती. या अंतर्गत आज दुपारी 2 वाजेपर्यंत सुमारे 490 अतिक्रमण काढण्यात आली. या मोहिमेमध्ये कालही सुमारे 500 अतिक्रमण काढण्यात आली आहेत. महापालिका आयुक्त जी श्रीकांत, पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी या कारवाईवेळी उपस्थित होते. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यासाठी हवामान विभागानं आज आणि उद्या तर नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांसाठी पुढील 3 दिवस पिवळा बावटा जारी केला आहे. यानुसार या भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात 3 जुलैपर्यंत तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या होडगी स्टेशन ग्रामपंचायतीनं गावातील जे विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेश घेतात त्यांच्या घराचा पूर्ण वर्षभराचा कर माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. सरपंच नीलम भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामपंचायतीच्या बैठकीमध्ये मराठी आणि उर्दू शाळांना पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. बीडमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आज हिंदी विषयाच्या मुद्द्यावर यासंदर्भातल्या सरकारच्या आदेशाची होळी केली. जिल्हाप्रमुख उल्हासगीराम यांच्या नेतृत्वाखाली यावेळी आंदोलन करण्यात आलं. हिंगोली शहरातही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आज गांधी चौक इथं हिंदी भाषेसंदर्भातल्या शासन निर्णयाची होळी करून आंदोलन केलं. पक्षाचे जिल्हाप्रमुख अजय सावंत आणि कार्यकर्त्यांनी यावेळी यासंदर्भातल्या शासन निर्णयाचा निषेधही केला. नाशिक इथंही या मुद्द्यावर आंदोलन करण्यात आलं. प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या जालना इथल्या आनंदी स्वामी महाराजांचा यात्रा उत्सवास आजपासून सुरुवात झाली. आषाढी एकादशीच्या दिवशी जुना जालना भागातल्या या मंदिर परिसरात मोठी यात्रा भरते. बीडमध्ये विद्यार्थिनीचा लैंगिक छल करणाऱ्या 2 फरार शिक्षकांना पोलिसांनी अटक केली आहे. जिल्ह्यातल्या मांजरसुभा इथं काल मध्यरात्रीच्या सुमारास दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. या प्रकरणी 26 जून रोजी रात्री शिवाजीनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यापासून दोन्ही शिक्षक फरार झाले होते. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. सामूहिक निर्धारातून होतं परिवर्तन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. मन की बात मध्ये केला पाटोदा ग्रामपंचायतीच्या कार्याचा गौरव. देशवासियांनी बौद्ध स्थळांना भेट देण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. प्रतिभावंत विद्यार्थी घडवण्याची जबाबदारी विद्यापीठांची, सरन्यायाधीश भूषण गवई. आणि पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारच्या चहापानावर महाविकास आघाडीचा बहिष्कार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.